अख्तर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारागीर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातून आवाहन। अमरावती जिल्ह्यातील पीएम मित्र टेक्सटाईल पार्कचं ई भूमिपूजन देखील संपन्न। मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। आयुर्वेदात मॉडर्न अप्रोच आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात आवाहन। आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या जगभरातील 2% वैज्ञानिकांच्या यादीत नागपूर विद्यापीठातील गुरुशिष्य जोडीसह व्हीएनआयटीच्या 8 अध्यापकांचा समावेश। सन्मान सामर्थ्य आणि समृद्धी हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचं ध्येय असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं। या योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्ध्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आधीच्या सरकारांनी कौशल्य आणि कारागिरांना प्राधान्य दिलं नाही, त्यामुळे विकासाच्या मार्गावरून देश पिछाडीवर गेल्याचं ते म्हणाले। या योजनेचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना होतो आहे। या समाजातल्या लोकांनी केवळ कारागीर बनून न थांबता उद्योजक बनण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। मोदी यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केलं, तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवात केली। अमरावतीमधल्या पीएम मित्र टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं। यावेळी ते म्हणाले,
अमरावती मे पीएम मित्र पार्क की आधारशिला भी रखी गई है। आज का भारत अपनी टेक्सटाईल इंडस्ट्री को वैश्विक बाजार में टॉप पर ले जाने के लिए काम कर रहा है। देश का लक्ष्य है भारत की टेक्सटाइल सेक्टर के हजारों वर्ष पुराने गौरव को पुनर्स्थापित करना। अमरावती का पीएम मित्र पार्क इसी दिशा में एक और बड़ा कदम है। मैं इस उपलब्धि के लिए भी आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी इंडिया पोस्टनं प्रकाशित केलेल्या टपाल तिकिटाचं देखील अनावरण केलं। पंतप्रधानांनी पीएम विश्वकर्मा यांच्या 1 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना डिजिटल ओळखपत्र आणि डिजिटल कौशल्य प्रमाणपत्र देखील जारी केलं। याशिवाय 75,000 लाभार्थ्यांना डिजिटल कर्ज मंजुरीपत्र देखील जारी केलं। पारंपरिक व्यवसायाची उत्पादकता वाढवण्यासाठी 6.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना आधुनिक यंत्रसामग्री आणि टूलकिट प्रदान करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली। कोणत्याही तारण वस्तू शिवाय 3 लाख रुपयांचं कर्ज देणाऱ्या कर्ज योजनेच्या फायद्याविषयी त्यांनी सांगितलं। गेल्या 1 वर्षात लाभार्थ्यांना 1,400 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं असून या योजनेचे लाभार्थी हे बहुतांश अनुसूचित जाती आणि जमातीतील असल्याचंही त्यांनी नमूद केलं। विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्रात 1,46,000 कारागिरांची नोंदणी झाल्याची माहिती केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री जितनराम माझी यांनी कार्यक्रमात दिली। यावेळी राज्यासह संपूर्ण देशातून 18 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक कर्ज देण्यात आलं। पंतप्रधानांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगानं होईल हा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेलं परिवर्तन आम्ही राज्यात सुरु केलं। राज्यातल्या 2 लाख लोकांना विश्वकर्मा योजनेची मदत झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। या कार्यक्रमातून 6.5 लाख कुटुंबांचं चित्र बदलणार असून त्यांच्यापर्यंत रोजगार पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अमरावतीच्या मित्र टेक्सटाईल पार्कमुळे इथल्या पांढऱ्या सोन्याला खरी किंमत मिळेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। दरम्यान वर्धा इथं स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन होताच पंतप्रधानांनी सर्वप्रथम थीम पॅव्हिलियन मधील कारागिरांशी संवाद साधला। कार्यक्रमाच्या समापनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे प्रस्थान केलं। ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसंच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीनं गतवर्षी पीएम विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली। या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा इथं आज संपन्न झाला। पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींचं प्रदर्शन थीम पॅव्हिलियनमध्ये करण्यात आलं होतं। यात लाकडी माळा जलपर्णी तसंच दगडापासून तयार केलेल्या विविध वस्तू खेळणी बाहुल्या अशा विविध कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचं स्टॉल्स लावलेले आहेत। पुढील 2 दिवस ही प्रदर्शनी नागरिकांसाठी खुली राहणार असून चंद्रपूरच्या स्वाती धोपकर या कारागीर महिलेनं आकाशवाणी बोलताना सांगितलं,
आमचा हा जलपर्णी हँडीक्राफ्टचा स्टॉल आहे वॉटर हायसिनचा, ज्यापासून विविध वस्तू आम्ही तयार करतो आहे। आमचा ग्रुप आहे महिलांचा ज्या विश्वकर्मा आहे, आणि विश्वकर्मामुळे एवढा मोठा प्लॅटफॉर्म आज महिलांना मिळालेला आहे। जे जलपर्णी काढून फेकल्या जाते त्या जलपर्णीच्या देठापासून आपण उपयुक्त अशा वस्तू बनवलेल्या आहेत, ज्यामुळे एक खूप मोठा रोजगार उत्पन्न झालेला आहे महिलांना. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 200 महिला काम करतात यामध्ये. मी सगळ्यांना आवाहन करेल की अशा उपयुक्त वस्तू खरेदी करून तुम्ही इको फ्रेंडली लाईफस्टाईल ऍक्सेप्ट केला पाहिजे.
मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज म्हणालेत. नक्षलग्रस्त भागातल्या 55 व्यक्तींची त्यांनी दिल्लीत भेट घेतली तेव्हा ते बोलत होते. छत्तीसगडमधील बस्तर इथल्या 4 जिल्हे वगळता देशातून नक्षली नष्ट झाल्याचं ते म्हणाले. इतरांनी शस्त्र टाकून हिंसाचार सोडून शरण यावं असं आवाहन त्यांनी केलं. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचं अधिकृत युट्यूब चॅनल आज हॅक करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालय घटनात्मक खंडपीठासमोर सूचीबद्ध प्रकरणं आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांची सुनावणी थेट प्रसारित करण्यासाठी युट्यूब चॅनल वापरतं. दरम्यान चॅनल हॅक झाल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमनं एनआयसीची मदत मागितली आहे. येणारा काळ आयुर्वेदासाठी अनुकूल आहे, मात्र वेगानं पुढे जायचं असेल तर आयुर्वेदासाठी भविष्याचं व्हिजन तयार करावं लागेल. त्यासाठी यांत्रिक उपकरण तयार करणाऱ्यांसोबत आयुर्वेदाचा समन्वय साधावा लागेल. आयुर्वेदात मॉडर्न अप्रोच आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे. असं झाल्यास लोकांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र आणि श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं कविवर्य सुरेश भट सभागृहात श्री विश्व व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालेचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी हे विचार मांडले. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी देशभरातील संशोधकांच्या स्कोपस डेटाबेसवरून माहिती घेऊन त्यांचं स्कोपसमधील सायटेशन एच इंडेक्स आणि प्रकाशित शोध निबंधांची संख्या यावरून जगभरातील 2% वैज्ञानिकांची यादी नुकतीच प्रकाशित केली आहे. यात भौतिकशास्त्र विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ संजय ढोबे आणि डॉ संजीव मोहरील या गुरुशिष्यांचा नावाचा समावेश आहे. डॉ संजय ढोबे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भौतिकशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक असून डॉ संजीव मोहरील हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून ते 2014 सेवानिवृत्त झाले आहेत. डॉ संजीव मोहरील यांचं स्कोपसवर 428 शोध निबंध प्रकाशित आहे. त्यांनी एकूण 36 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केलं आहे, त्यापैकी एक डॉ संजय ढोबे हे आहेत. याशिवाय व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंगचे डॉ कैलास एल वासेवार, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे डॉ अरविंद कुमार, भौतिकशास्त्राचे डॉ बाबासाहेब आर संकपाल, अप्लाइड मेकॅनिक्सचे डॉ मनमोहन दास गोयल, गणित विषयाचे डॉ प्रदीप राऊल, केमिकल इंजिनिअरिंगचे डॉ सचिन मांडोगणे, डॉ श्रीराम सोनवणे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे डॉ मकरंद एस बल्लाळ यांचा देखील या यादीत समावेश आहे. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं मालविका बनसोडीचं आव्हान संपुष्टात आलं असून 2 विश्वविजेती ठरलेल्या जपानच्या आकाने यामागुची हिनं मालविकाला उपउपांत्य फेरीत 2 सलग सेटमध्ये हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत 43 क्रमांकावर असलेली मालविका बनसोड ही सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यानंतर उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणारी तिसरी भारतीय महिला ठरली आहे. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं मनपा मुख्यालयात 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:30 स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते स्वच्छता दौडच्या टी शर्टचं अनावरण करण्यात आलं. गोयल यांनी युवा पिढीला भुरळ घालणाऱ्या इन्स्टाग्राम रील्स फेसबुक पेज रेडिओ जॉकीज असे सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या इन्फ्लुएन्सर यांची बैठक घेत त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना स्वच्छतेचा संदेश द्यावा असं आवाहन केलं. यावेळी शहरातील जवळपास 35 इन्फ्लुएन्सर उपस्थित होते. विदर्भात आज वाशिम बुलढाणा आणि अकोला वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली असून सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या देखील विदर्भात सर्वत्र हलका ते अत्यंत हलका पाऊस पडू शकतो. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कारागीर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातून आवाहन. अमरावती जिल्ह्यातील पीएम मित्र टेक्सटाईल पार्कचं ई भूमिपूजन देखील संपन्न. आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या जगभरातील 2% वैज्ञानिकांच्या यादीत नागपूर विद्यापीठातील गुरु शिष्य जोडीसह व्हीएनआयटीच्या 8 अध्यापकांचा समावेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.